नेहम्या अध्याय 3. मग मुख्य याजक एल्याशिब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढे वेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्या जागी बसवले. हमेया बुरजापर्यंत आणि हनानेल बुरजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली. त्यानंतर यरिहोच्या लोकांनी बांधले आणि त्यानंतर इमरीचा पुत्र जक्कूर याने बांधकाम केले. हसनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली, तुळया घातल्या व दरवाजे बसवले. या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले. हकोस उरियाचा पुत्र मरेमोत याने या तटबंदीच्या पुढच्या भागाची डागडुजी केली. उरिया हा हकोस याचा पुत्र. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने त्याच्या पुढच्या भागाचे काम केले. बरेख्या मशेजबेलचा पुत्र. बानाचा पुत्र सादोक याने त्यापुढील भागाची दुरुस्ती केली. तकोवाच्या लोकांनी भिंतीच्या त्यापुढच्या भागाची डागडुजी केली, पण तकोवाच्या नेत्यांनी मात्र आपला राज्यपाल नेहम्या याच्यासाठी काम करायला नकार दिला. यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा पुत्र आणि मशुल्लाम बसोदयाचा पुत्र यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजगऱ्यांनी जोडले. नंतर कड्या व अडसर बसवले. गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेकडील भागाच्या अधिकाऱ्याच्या सत्तेखाली होता. हरह याचा पुत्र उज्जियेल याने पुढच्या भागाची डागडुजी केली. उज्जियेल सोनार होता आणि हनन्या हा सुगंधी द्रव्ये करणाऱ्यांपैकी होता. या लोकांनी रुंद कोटापर्यंत यरुश्लेमीची मजबूती केली. हूरचा पुत्र रफाया याने भिंतीचा पुढील भाग बांधून काढला. यरुश्लेमेचा अर्ध्या भागाचा हा राज्यपाल होता. हरुमफाचा पुत्र यदाया याने भिंतीच्या पुढच्या भागाचे काम केले. आपल्या स्वतःच्या घरालगतच्या भिंतीची डागडुजी त्याने केली. त्याच्या पुढचा भाग हशबन्याचा पुत्र हत्तुष याने डागडुजी केली. हरिमचा पुत्र मलकिया आणि पहत मवाबाचा पुत्र हशूब यांनी पुढच्या भागाची दुरुस्ती केली. तसेच भट्टी बुरुज ही बांधला. हल्लोहेशाचा पुत्र शल्लूम याने त्या पुढचा भाग दुरुस्त केला. या कामात त्याच्या कन्यांनी त्यास मदत केली. शल्लूम यरुश्लेमेच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. हनून नावाचा एक जण आणि जानोहा येथे राहणारे लोक यांनी खोऱ्याच्या वेशीची दुरुस्ती केली. ही वेस बांधून त्यांनी दारे बिजागऱ्यांवर उभी केली. मग या दारांना त्यांनी कड्या व अडसर घातले. त्यांनी उकिरडावेशीपर्यंत 1,000 हात लांबीची दुरुस्ती केली. रेखाबाचा पुत्र मलकिया यानेही उकिरड्याची वेस बांधली. मलकिया बेत हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली आणि दरवाजे बिजगऱ्यांसह लावले. या दरवाजांना कड्या अडसर घातले. मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी कोलहोजाचा पुत्र शल्लून याने झराविशीची डागडुजी याने केली. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले आणि वेशेचे दरवाजे बिजगऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या शेलह तयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरण्याच्या जिन्यापर्यंत त्याने डागडुजी केली. अजबुकचा पुत्र नेहम्या याने पुढचा भाग दुरुस्त केला. नेहम्या बेतसूरच्या अर्ध्या जिल्ह्याचा अधिकारी होता. दाविदाच्या कब्रेसमोरच्या भागापर्यंत त्याने डागडुजी केली. तसेच बांधून काढलेला तलाव आणि वीरगृह इथपर्यंत त्याने काम केले. लेवी घराण्यातील लोकांनी पुढचे काम केले. बानीचा पुत्र रहूम याच्या हाताखाली या लोकांनी काम केले. हजब्याने पुढच्या भागाची डागडुजी केली. नहेम्या कैला जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने आपल्या जिल्ह्यातर्फे दुरुस्त्या केल्या. त्याच्या भावांनी हेनादादाचा पुत्र बवाई कैलाच्या अर्ध्या भागाचा अधिकारी व भाऊबंधांनी डागडुजी केली. नंतर येशुआचा पुत्र एजेर याने पुढचे दुरुस्तीचे काम पार पाडले. एजेर मिस्पाचा राज्यपाल होता. शस्त्रगारापासून भिंतीच्या कोपऱ्यापर्यंतच्या भिंत दुरुस्तीचे काम त्याने केले. जब्बईचा पुत्र बारूक याने पुढची दुरुस्ती केली. बारूकने खूप मेहनत घेऊन कोपऱ्यापासून पुढे इल्याशिबाच्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचे काम केले. इल्याशिब हा मुख्य याजक होता. हक्कोसचा पुत्र उरिया, उरियाचा पुत्र मरेमोत याने इल्याशिबाच्या घराच्या दारापासून सरळ घराच्या शेवटपर्यंत भिंतीचे काम केले. भिंतीच्या पुढच्या भागाची दुरुस्ती यरुश्लेमेभोवती राहणाऱ्या याचकांनी केली. बन्यामिन आणि हशबू यांनी आपापल्या घरासमोरील भिंत दुरुस्त केली. अनन्याचा पुत्र मासेया, मासेयाचा पुत्र अजऱ्या याने आपल्या घरालगतच्या भिंतीचे दुरुस्तीचे काम केले. हेनादादाचा पुत्र बिन्नुई याने अजऱ्याच्या घरापासून भिंतीचे वळण आणि पुढचा कोपरा येथपर्यंतचे काम केले. उजईयाचा पुत्र पलाल याने बुरजालगतच्या भिंतीच्या वळणापासूनची दुरुस्ती केली. हा बुरुज राजाच्या वरच्या घराजवळ होता, म्हणजेच राजाच्या पहारेकऱ्यांच्या चौकालगत होता. त्यानंतर परेशाचा पुत्र पदाय याने दुरुस्ती केली. ओफेल टेकडीवर राहणारे मंदिराचे सेवेकरी नथीमिम यांनी जलवेशीच्या पूर्वेपर्यंत आणि तिच्या नजीकच्या बुरजापर्यंतचे भिंत दुरुस्तीचे काम केले. पुढे तकोवाच्या लोकांनी मोठ्या बुरजापासून ते सरळ ओफेल टेकडीपर्यंतचा उरलेला भाग दुरुस्त केला. घोडावेशीवरचा भाग याचकांनी दुरुस्त केला. प्रत्येक याचकाने आपापल्या घरापुढच्या भागाची दुरुस्ती केली. इम्मेराचा पुत्र सादोक याने आपल्या घरापुढच्या भिंतीची डागडुजी केली. शखन्याचा पुत्र शमाया याने पुढचा भाग दुरुस्त केला. शमाया हा पूर्व वेशीचा राखणदार होता. शलेम्याचा पुत्र हनन्या याने आणि सालफचा सहावा पुत्र हनून याने भिंतीची पुढची दुरुस्ती केली. बरेख्याचा पुत्र मशुल्लाम याने आपल्या घरापुढची भिंत दुरुस्त केली. मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती सोनारांपैकी मलकिया याने केली. हा भाग तपासणी वेशीसमोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मलकियाने केली. कोपऱ्यावरील खोली आणि मेंढरांची वेस यांच्या दरम्यानच्या भिंतीची दुरुस्ती सोनार आणि व्यापारी यांनी केली.